आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं जगभरातले उद्योग, बँकिंग सेवा आणि विमान कंपन्यांची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा कोलमडली। संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 94 जणांना सेवा पदक प्रदान। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून गुन्हा दाखल, कारणे दाखवा नोटीसही जारी। आगामी विधानसभा निवडणूक आपापल्या मित्रपक्षांसोबत एकत्रितपणे लढवण्याची महायुती आणि महाविकास आघाडीची भूमिका। शेअर बाजारातल्या तेजीला लगाम। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 739 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 270 अंकांची घसरण। आणि महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत दांबुला इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांचा पाकिस्तानवर दबाव। मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं जगभरातले उद्योग, बँकिंग सेवा आणि विमान कंपन्यांची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा आज कोलमडून पडली आहे। त्यामुळे भारतात विविध विमान कंपन्यांची बुकिंग, चेक इनची ऑनलाईन सेवा देखील ठप्प झाली। याचा सर्वाधिक फटका मुंबई विमानतळाला बसला असून विमानसेवा सरासरी 50 मिनिटं उशिरानं सुरू आहे। समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं विविध विमान कंपन्यांनी सांगितलं आहे। सरकार मायक्रोसॉफ्टशी संपर्कात असून या बिघाडामागचं कारण सापडल्याची माहिती माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावर दिली आहे। क्राऊड स्ट्राईक या अमेरिकेच्या सायबर सुरक्षा देणाऱ्या कंपनीशी या बिघाडाचा संबंध असल्याचं वृत्त आहे। सुरक्षेसंदर्भातली माहिती गोळा करण्यासाठी अनेक व्यावसायिक संगणकांमध्ये फाल्कन सेन्सर बसवल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून ती सोडवण्यासाठी अभियंते प्रयत्नशील असल्याचं कंपनीनं सांगितलं। दरम्यान या परिस्थितीवर नागरी विमान वाहतूक संचालनालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय लक्ष ठेवून असल्याची माहिती नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। त्यामुळे प्रवाशांनी प्रत्यक्ष चेक इन आणि बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवकर विमानतळावर पोहोचावं अशी विनंती अनेक विमान कंपन्यांनी केली आहे। नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 94 विशिष्ट सेवा पदक प्रदान केली। यात 31 जणांना परम विशिष्ट सेवा पदक, 4 जणांना उत्तम युद्ध सेवा पदक, 57 जणांना अतिविशिष्ट सेवा पदक तर दोघांना पुन्हा एकदा अतिविशिष्ट सेवा पदक बहाल करण्यात आली। यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना उपस्थित होते। हवामान बदलाचं आव्हान आज जागतिक पातळीवर आपल्यासमोर उभं असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे। समुद्राच्या पातळीमध्ये वाढ, दीर्घकालीन दुष्काळ, वणवे, चक्रीवादळ हे सगळं हवामान बदलाचेच परिणाम असून त्याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे असं ते म्हणाले। बँकांनी कर्ज आणि वाढत्या ठेवी यामधल्या तफावतीकडे लक्ष ठेवावं आणि कर्जाचं प्रमाण ठेवींपेक्षा कमी राहील याची दक्षता घ्यावी अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे। ते आज मुंबईत एका खासगी कार्यक्रमाला संबोधित करत होते। कर्ज आणि वाढत्या ठेवींमधला फरक यामुळे वित्तीय प्रणालीपुढे संरचनात्मक तरलतेशी निगडीत समस्या निर्माण होऊ शकते असा इशारा त्यांनी यावेळी दिला। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगानं गुन्हा दाखल केला आहे। परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन करत पूजा खेडकर यांनी स्वतःचं, वडिलांचं आणि आईचं नाव बदललं, छायाचित्र, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल नंबरसह पत्ता बदलून आपली खोटी ओळख दाखवल्याचा आरोप देखील त्यांच्यावर ठेवला आहे। तसंच सनदी सेवेतली त्यांची निवड रद्द का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली आहे। दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकर यांना उद्या 20 तारखेला पुण्यात जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिली आहे। त्यांना याआधी नोटीस देऊन काल उपस्थित राहायला सांगण्यात आलं होतं, मात्र त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही आघाड्या आपापल्या मित्रपक्षांसोबत एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक महायुती सर्व शक्तीनिशी एकत्रितपणे लढवणार असल्यामुळे तिला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी जवळपास 97,000 बूथ शक्ती केंद्र तसंच मंडल स्तरावर संघटना मजबूत करायला प्राधान्य देणार आहे. 21 जुलै रोजी पुण्यात पक्षाचं अधिवेशन होणार आहे असंही त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीसोबतच भाजपा पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागणार आहे असं ते म्हणाले. महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार असून तिन्ही घटक पक्ष एकत्र बसून जागा वाटपावर चर्चा करतील अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीत काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीतही राज्यातल्या महाभ्रष्ट महायुती सरकारला सत्तेपासून दूर करेल असा निर्धार या बैठकीत केल्याचं वेणुगोपाल यांनी नमूद केलं. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेते उपस्थित होते. शेअर बाजारातल्या गेल्या 4 सत्रांमधल्या तेजीला आज आळा बसला. आज सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उंची गाठली होती, मात्र ही तेजी फार काळ टिकू शकली नाही. गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यामुळे बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 739 अंकांनी घसरला आणि 80,605 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 270 अंकांची घसरण नोंदवत 24,531 अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारातली कमकुवत स्थिती आणि अमेरिका आणि चीन दरम्यानचा वाढता व्यापार तणाव आजच्या घसरणीला कारणीभूत ठरल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. नीट यूजी प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज रांची इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेच्या एका विद्यार्थिनीला अटक केली. सीबीआयनं या विद्यार्थिनीचा मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत. क्रिकेट. आज सुरू झालेल्या महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. श्रीलंकेत दांबुला इथं रणगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र त्यांचे 3 फलंदाज झटपट बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पाकिस्तानच्या 14 षटकात 6 बाद 67 धावा झाल्या होत्या. आज दुपारी झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळनं संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं जगभरातले उद्योग, बँकिंग सेवा आणि विमान कंपन्यांची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा कोलमडली. संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 94 जणांना सेवा पदक प्रदान. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून गुन्हा दाखल, कारणे दाखवा नोटीसही जारी. आगामी विधानसभा निवडणूक आपापल्या मित्रपक्षांसोबत एकत्रितपणे लढवण्याची महायुती आणि महाविकास आघाडीची भूमिका. शेअर बाजारातल्या तेजीला लगाम. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 739 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 270 अंकांची घसरण. आणि महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत दांबुला इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांचा पाकिस्तानवर दबाव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.